93.5 Red FM pe
Ala Sangam Ala
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर नमस्कार, मी आहे संग्राम। हाय, कोण बोलता है?
सृष्टी बोलती है।
सृष्टी, पूर्ण नाव?
सृष्टी कुलकर्णी।
सृष्टी, गुड मॉर्निंग, काय करतेस तू?
गुड मॉर्निंग, मी अभ्यास करते आहे, माझा पेपर आहे ना 10th।
बापरे, कुठला पेपर आहे आज?
मराठीचा पेपर
आहे। अरे वा, छान, आवडता विषय माझा।
माझा पण।
काय आवडतं तुला त्यात?
मला मराठी मुळात खूप आवडतं, कारण मराठी आपली भाषा आहे आणि त्यामुळे मला त्यात
मराठी आवडत नाही का? मराठी आवडते,
आवडते मला मराठी।
बरं, शाळा कुठली म्हटलीस तुझी?
भारतीय विद्याभवन।
कुठे आली?
सेनापती बापट रोड।
आणि परीक्षा संपतीये कधी? कारण मी मूळ प्रश्न विचारलाय, यंदाचा आता हा येणारा लॉंग विकेंड आहे, तुम्ही काय करणार त्यात?
उलट मला हा लॉंग विकेंड अजिबात आवडला नाहीये, कारण याच्यामुळे आमचा पेपर खूप पुढे गेला।
अरे रे 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 रे, आय हेट इट व्हेन दॅट हॅपन्स। माझी पण खूप चिडचिड व्हायची,
कारण अख्ख्या 6 दिवसांनंतर आमचा पेपर येतो आणि तोही संस्कृतचाच पेपर आहे, त्याला जास्त अभ्यासही लागत नाही। पण या विकेंड मुळे सगळं कंटाळा आलाय मला खरं तर।
बरं, 10th नंतरचे प्लॅन्स काय?
हा बघू, आता 11th तर माझं अजून काही ठरलं नाहीये, आधी होऊ दे सुट्ट्या, एन्जॉय करून घेईन, नंतरच नंतर बघेन।
बरं, किती तारखेला संपूर्ण परीक्षा संपतीये?
28th।
28 काय दिवस येतोय?
सोमवार येतोय पुन्हा।
आपण ठीक आहे ना, त्याच्यानंतर मग तुला सोमवार काय आणि रविवार काय एकच ना?
हो, फुल टू धमाल करणार आहे मी तर।
अगं, आमच्या वेळी 10th नंतर वेकेशन बॅचेस असायच्या, 11th-12th ची तयारी सुरू व्हायची लगेच।
नाही म्हणजे आता आई म्हणते करिअर साठी कुठलं तरी काउन्सिलिंग वगैरे करू, पण मला त्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये।
अगं, काउन्सिलिंग म्हणजे रोज नसतं जायचं, ते एक दोनदाच जाऊन यायचं असतं।
हो पण तरी कशाला ना, म्हणजे आपण ठरवू शकतो ना।
नाही नाही नाही, खरं थांब जरा, मी एक छान गाणं वाजवतो आणि मग थोडस आता मोठ्या भावाच्या नात्याने तुला ज्ञान देतो, ठीक आहे?
ओके,
कमिंग अप इन जस्ट बिट, सुपर हिट गाणं। मी आहे संग्राम, 93.5 रेड एफ एम बजाते।